नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुम राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. येवपी दिसांनी भारत पाकिस्तानाच्या दरेक हालचालींचेर बारकाय नदर दवरून ताचे मूल्यांकन करतलो, असे काल सांजे व्हिडिओ परिषदेवरवी राष्ट्राक संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. पाकिस्तानाकडेन खंयची उलोवणी फकत आतंकवादाचेर केंद्रीत आसतली आणि पाकिस्तानाकडेन जाल्ली खंयची वाटाघाटी पाकिस्तान व्याप्त काश्मीरा भोवतणी केंद्रीत आसतली, असो खर संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसाराक दिलो. काल सांजे भारत आणि पाकिस्तान हांच्या मदीं लष्करी कारवाय महासंचालक DGMO पावण्यार उलोवणी झाली. ऑपरेशन सिंदूरच्या यशा उपरांत भारतीय जनता पार्टी आयच्यान देशभरात 11 दिसांची तिरंगा यात्रा घडोवन हाडटली. जम्मू काश्मीर विभागातल्या शिबेवयल्या जिल्ह्यातल्यो सोडून हेर शाळा आणि महाविद्यालयां आयच्यान सुरू करपाचो निर्णय जम्मू काश्मीर सरकारान घेतला. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI'न इंडियन प्रीमियर लीग IPL 17 मे सावन परत सुरू जातली असे जाहीर केला. थायलंड ओपन सुपर 500 सर्त आयज सावन बँकॉकात सुरू जातली. आता पुराय खबरो. फुडल्या दिसांनी भारत पाकिस्तानाच्या दरेक हालचालींचेर बारकाय नदर दवरून ताचे मूल्यांकन करतलो, जाका लागून फुडली कृती तांच्या बांधिलकाय प्रमाण आसची म्हणून ऑपरेशन सिंदूर तात्पुरते स्थगित करप हो निष्कर्ष न्हय, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्या उपरांत पहिल्या 3 दिसांत पाकिस्तानाचे अपेक्षेपरस चढ लुकसाण झाले, असे काल सांजे व्हिडिओ परिषदेवरवी राष्ट्राक संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. भारताच्या आक्रमक प्रतिसादा उपरांत पाकिस्तानान हातूंतल्यान भायर सरपाचो मार्ग काढपाक संसारीक समाजाक आवाहन करून तणाव उणो करपाचे मार्ग सोदपाक सुरवात केली, असे श्री मोदी हांणी नदरेक हाडले. गंभीर लुकसाण झाल्या उपरांत पाकिस्तान लष्करान 10 मे दिसा भारताच्या लष्करी कारवाय महासंचालक म्हळ्यार DGMO कडेन संपर्क साधलो, असे प्रधानमंत्री उक्तायले. पाकिस्तानान आपल्या आवाहनात भारता आड जावपी सगळ्यो आतंकवादी कार्यावळी आणि लष्करी आक्रमण बंद करपाची हमी दिल्या, असे प्रधानमंत्र्यांनी नदरेक हाडले. ऑपरेशन सिंदूर हे फकत नाव न्हय तर लाखांनी भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब असा, हाचेर प्रधानमंत्री मोदी हांणी भर दिलो. न्याया खातीर एक अखंड प्रतिज्ञा, असे प्रधानमंत्र्यांनी ह्या कारवायेचे वर्णन केला. सगळ्या तरांच्या आतंकवादाच्या झुजात एकवट ही भारताची सगळ्यात वडली तांक, असे सांगतना प्रधानमंत्र्यांनी परत एक फावट सांगले की हो झुजाचो काळ न्हयच पूण तो आतंकवादाचोय असूंक शकना. आतंकवादाचेर शून्य सहिष्णुताय ही बऱ्या आणि सुरक्षित संसाराची हमी, हाचेर तांणी भर दिलो. प्रधानमंत्र्यांनी भारताच्या सुरक्षा सिद्धांताचे 3 मुखेल खांबे मांडतना पहिलो खांबो म्हळ्यार निर्णायक प्रतिकार आशिल्ल्याचे सांगले. पाकिस्तानाकडेन खंयची उलोवणी फकत आतंकवादाचेर केंद्रीत आसतली आणि पाकिस्तानाकडेन जाल्ली खंयची वाटाघाटी पाकिस्तान व्याप्त काश्मीरा भोवतणी आसतली, असो खर संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसाराक दिलो. भारताचे हवाई कार्यावळीचे महासंचालक एअर मार्शल AK भारती आणि भारताचे झूज पाकिस्तानी लष्करी सैन्या आड न्हय तर आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांकडेन असा, हाचेर भर दिला. पाकिस्तानी लष्करान हस्तक्षेप करून आतंकवाद्यांक तेको दिवपाचे थारायले, ताका लागून भारतीय सशस्त्र दळाक ताचो बदलो घेवचो पडलो हे दुर्दैवी, असे तांणी सांगले. काल नवी दिल्लीत ऑपरेशन सिंदूर विशीं प्रसार माध्यमांक माहिती देतना एअर मार्शल भारती हांणी ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय सैन्यान पाकिस्तानातल्या नागरी आणि लष्करी मुळाव्या साधन सुविधांचे उण्या प्रमाणात लुकसाण केले, हाची सविस्तर माहिती दिली. घरमंत्री अमित शाह हांणी भारतीय सशस्त्र दळाच्या अतुलनीय शौर्याक सलामी देऊन तांकां देशाची ढाल आणि दुस्मानाचो नाश करपी असे म्हळां. पहलगाम आतंकवादी हल्ल्यात मरण आयिल्ल्या लोकांच्या आत्म्याक न्याय दिवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आदर्श फुडारपण केल्ल्या खातीर मंत्री शाह हांणी सोशल मिडिया पोस्टात परबीं दिल्या. देशाचो खंयचोच दुस्मान ख्यास्त मेळनासतना वचूंक शकना हे मोदी हांणी सदांच सिद्ध केला, असे मंत्री शाह हांणी मुखार सांगले. तशेंच विदेश वेव्हार मंत्री S.जयशंकर हांणी प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रा मुखार केल्ल्या संबोधनाची तोखणाय करून ताका प्रेरणादायक असे म्हळें. काल सांजे भारत आणि पाकिस्तान हांच्या मदीं लष्करी कारवाय महासंचालक DGMO पावण्यार उलोवणी झाली. दोनूय वटांनी फारपेट करची न्हय वा एकामेका आड कसलीच आक्रमक आणि दुस्मानपणाची कारवाय करची न्हय अशी बांधिलकाय तिगोवन दवरपा संबंधित प्रस्नांचेर चर्चा जाल्ल्याचे भारतीय सैन्यान निवेदनात म्हळां. तशेंच शिमेवयल्या आणि फ्रंटलाईन वाठारांतल्यान सैन्य उणें करपा खातीर बेगोबेग उपाय काडपाचो विचार दोनूय वटांनी मान्य केलो. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशा उपरांत भारतीय जनता पार्टी आयच्यान देशभरात 11 दिसांची तिरंगा यात्रा घडोवन हाडटली. ह्या वेळार लोकांक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकाराचे घटमूट फुडारपण आनी सशस्त्र दळाचे शौर्य सांगतले. समाजातले नामनेचे वांगडी, माजी सैनिक आनी समाजसेवकय ह्या यात्रेत वांटो घेतले आनी ती 23 मे मेरेन चलतली. ही मोहीम पुरायपणान राजकीय स्वरुपाची आसची ना आनी समाजातल्या सगळ्या वर्गांचो तेको आशिल्ल्या विशयाचेर लोकांक एकठांय हाडपाची तांची इत्सा आसा अशें पक्षाच्या सुत्रांनी सांगलें. जम्मू काश्मीर विभागातल्या शिमेवयल्या जिल्ह्यांतल्यो सोडून हेर शाळा आनी महाविद्यालयां आयच्यान सुरू करपाचो निर्णय जम्मू काश्मीर सरकारान घेतला. शिक्षण मंत्री सकीना इतून काल सोशल मिडियाचेर पोस्ट करून ही माहिती दिल्या. हालींच शिमे लागसार गोळीबार जाल्ल्या घडणुके उपरांत परिस्थितीचो पुराय नियाळ घेतल्या उपरांत हो निर्णय घेतला. पूण विद्यार्थ्यांचे तशेंच कर्मचाऱ्यांचे सुरक्षे खातीर खबरदारी म्हूण शिमेवयल्या वाठारांतल्यो शिक्षणीक संस्था बंद उरतल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत बंगाल आनी झारखंडात उष्णतेच्या ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यताय उक्तायल्या. उपहिमालयन अस्तंत बंगाल, तमिळनाडू, पुडुचेरी आनी बिहारात उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा. उदेंत उत्तर प्रदेशात राती उबदार हवामान आसतले. आयज उत्तर उदेंत राज्या, केरळ, कर्नाटक, रायलसीमा, उदेंत राजस्थान, कोकण आनी गोंय, गुजरात, मध्य महाराष्ट्र आनी मराठवाडा, छत्तीसगड, विदर्भ आनी ओडिशा वाठारांनी गडगड वीज आनी वादळी वाऱ्यासयत मध्यम ते व्हड पावसाची शक्यताय आसा. मेघालयात उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. अंदमान दर्याच्या कांय वाठारांनी, बंगालाची खाडी आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर आयज नैऋत्य पावस सुरू जावपाची परिस्थिती अनुकूल आसा अशें हवामान खात्यान सांगलां. खेळात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI इंडियन प्रिमियर लीग IPL 17 मे सावन परत सुरू जातली अशें जाहीर केलां. भारतान ऑपरेशन सिंदूर सुरू केल्या उपरांत 9 मेक IPL 2025 सप्तका खातीर स्थगीत केल्ले. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी कोलकाता नायट रायडर्स हांच्या मदीं 17 मेक बेंगळुरूच्या M. Chinnaswamy स्टेडियमाचेर खेळटले. IPL 2025 ची खंयचीच मॅच मोहाली आनी धर्मशाळा हांगासर जावची ना. पयली अहमदाबादात जावपा आशिल्ली पंजाब किंग्स आनी मुंबय इंडियन्स हांच्या मदली मॅच आतां 26 मेक जयपुरात जातली. IPL फायनल आतां 3 जूनाक जातली जाल्यार प्ले ऑफ 29 मे सावन सुरू जातली. थायलंड ओपन सुपर 500 सर्त आयज बँकॉकात सुरू जातली. भारतीय शटलर आयुष शेट्टी आनी उन्नती हुडा तशेंच लक्ष सेन ह्या सर्तींत वांटेकार जातले. फुडल्या म्हयन्यांत सुरू जावपी FIH प्रो लीग 2024-25 युरोपीय लिगांत वांटो घेवपी 24 वांगड्यांचो भारतीय बायलां पंगड हॉकी इंडियान जाहीर केला. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. येवपी दिसांनी भारत पाकिस्तानाच्या दरेक हालचालीचेर बारकायेन नदर दवरून ताचें मुल्यांकन करतलो अशें काल सांजे व्हिडिओ परिशदेवरवीं राष्ट्राक संबोधीत करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. पाकिस्तानाकडेन खंयची उलोवणी फकत आतंकवादाचेर केंद्रीत आसतली आनी पाकिस्तानाकडेन जाल्ली खंयची वाटाघाटी पाकिस्तान व्याप्त काश्मीरा भोंवतणी केंद्रीत आसतली असो खर संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसाराक दिलो. काल सांजे भारत आनी पाकिस्तान हांच्या मदीं लष्करी कारवाय महासंचालक DGMO पांवड्यार उलोवणी जाली. ऑपरेशन सिंदूरच्या यशा उपरांत भारतीय जनता पार्टी आयच्यान देशभरात 11 दिसांची तिरंगा यात्रा घडोवन हाडटली. जम्मू काश्मीर विभागातल्या शिमेवयल्या जिल्ह्यांतल्यो सोडून हेर शाळा आनी महाविद्यालयां आयच्यान सुरू करपाचो निर्णय जम्मू काश्मीर सरकारान घेतला. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ BCCI इंडियन प्रिमियर लीग IPL 17 मे सावन परत सुरू जातली अशें जाहीर केलां. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.